जगाला शांतीचा आणि बंधुत्वाची शिकवण देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि 14 एप्रिल 1891 साली या विश्वात जन्म घेतला असे परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन अभिवादन अभिवादन.
DJ Nilaksha.
चुलीवरचा तवा आणि जयभीमवाल्यांची हवा नेहमीच चटके देते. सत्ता कुणाचीही असो, कायदा बापाचाच असणार. जगात झाली हायफाय भीम जयंती 125. 14 एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. सागराचे पाणी कधीच अटणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण कधीच मिटणार नाही. हजार जन्म झाले तरी बाबासाहेबांचं नाव कधीच मिटणार नाही.
डीजे निलाक्ष.
ना राईट ना पाईट, निलाक्ष भाऊचं गाणं म्हटल्यावर वातावरणच टाईट. नाव ऐकलं की गाव हलतय.
डीजे निलाक्ष निलाक्ष निलाक्ष.
हे बघ भावा, आम्ही जयभीमवाले आहो. काही गलती झाली असेल तर चिडू नको आणि समजदार असेल तर आमच्याशी लढू नको. अरे तलवार तर राजकारणासाठी उचलली जाते, पण राडा करण्यासाठी जयभीमवाल्यांचं नावच काफी आहे.
डीजे निलाक्ष.
निळा आमचा झेंडा, निळे आमचे रक्त, आम्ही फक्त आणि फक्त भीमरायांचेच भक्त.
डीजे निलाक्ष.
अंधार झाला तर दिवा पाहिजे, पुन्हा एकदा भारताला रामजीचा सुपुत्र बा भीमा पाहिजे. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, इतर फक्त आणि फक्त निलाक्ष भाऊचीच हवा.
डीजे निलाक्ष.